chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
श्रमिकासंदर्भात राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केला योगी आदित्यनाथ यांना फोन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रदेशातील मजुरांना देशभरामध्ये लॉकडाऊनमध्ये अडकण्यापासून वाचवण्यासाठी सोयी सुविधा प्रदान करण्याची घोषणा केली. बसमधून या प्रवासी मजुरांना आणण्याची व्यवस्था केली. उत्तर प्रदेशनं सर्वप्रथम आपल्या प्रवासी मजुरांना पुन्हा परत आणण्यासाठी बसची सोय केली. त्यांचं हे कार्य पाहून पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना या मजुरांना परत बोलावण्यासाठी अर्ज केला, जेणेकरून लॉकडाऊन उठल्यानंतर त्यांच्या राज्यात कर्मचाऱ्यांची कमी होऊ नये आणि आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत. त्यांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितलं की ते या मजुरांसाठी सर्व व्यवस्था करायला तयार आहेत. MSME मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी सांगितलं की एक महिन्यापूर्वी योगीजी यांनी कृषी उत्पन्न आयुक्त अलोक सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. या समितीचा हेतू प्रवासी मजुरांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याचा होता. आम्हाला जे लक्ष दिलं आहे ते जवळपास 15 लाख नोकऱ्यांचं आहे. एकट्या माझ्या विभागात 5 लाख नोकऱ्यांचं लक्ष बनवायचं आहे. 3 आठवड्यानंतर आदित्यनाथ यांनी प्रवासी मजुरांना परत घरी आणण्याचा आदेश दिला होता. आतापर्यंत 6.5 लाख प्रवासी परत आले आहेत. आम्ही इंडस्ट्रीच्या प्रमुखांचा रोजगार वाढवण्यावर जोर दिला, जेणेकरून प्रवासी मजुरांना कोणतीही अडचण येणार नाही. कोरोनाशी आपल्याला मोठा संघर्ष करायचा आहे, यासाठी आमचे लोक कामासाठी बाहेर जाऊ नयेत असं आम्हाला वाटतं.